चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसाची पानं जाळल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दंड। ऊस विकास परिषदेनं ऊस शेतकऱ्यांना शेतात ऊस जाळायचा नाही असा आदेश लागू केला आहे। ऊस शेतात जाळला तर शेताच्या क्षेत्रफळाप्रमाणे दंड वसूल केला जाईल। जिल्हा ऊस अधिकारी जगदीशचंद्र यादव यांनी सांगितलं की पिकाच्या अवशेषांना जाळल्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे, कारण हा कायद्यानं गुन्हा आहे। ऊसाची पानं जाळल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मोठा दंड द्यावा लागेल। शेताचं क्षेत्रफळ 2 किंवा 2 एकरापेक्षा कमी असेल तर 2500 रुपये, 2 एकरापेक्षा जास्त असेल तर 5000 रुपये आणि 5000 एकरपेक्षा अधिक असेल तर 15000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल। त्यांनी पिकाच्या अवशेषांना जाळल्यानंतर होणाऱ्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगितलं की 1 एकर 100 किलोग्रॅम कार्बन जाळून खाक होतं। शिवाय नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फरसारखी पोषक तत्व कमी होतात। पीक जाळल्यानंतर वायू प्रदूषणही होतं। त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक राहण्यासाठी सर्व समिती सचिवांना निर्देश दिले गेले आहेत।